इस ट्रेंडिंग गाने के बाद यहाँ पर मैं आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे के नाम है अभिनीत। सो आज यहाँ पे बातें हो रही है आपके पार्टनर के बारे में। रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा एक व्हिडिओ मी काल इंस्टाला पाहिला, ज्यामध्ये रितेश देशमुख बायकोचे पाय दाबतोय आणि त्या व्हिडिओला कॅप्शन दिलं होतं की आमच्या सुखी संसाराचं रहस्य हे आहे, म्हणजेच हॅपी मॅरिड लाईफचं यु नो सिक्रेट त्यांच्या ते आहे की रितेश बायकोचे पाय दाबतो। सो मी तुम्हाला विचारलं की तुमच्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी कोणत्याही दोन टिप्स तुम्ही मला सांगायच्यात। जसं की मी असं सांगेल की यार अगर आपको आपके पार्टनर को खुश रखना है ना तो एक दिन किचन का काम करके देखिए, साधा चहा बनवा पार्टनरसाठी, बघा ते किती खुश होतात ते। साधी सी ट्रिक आहे पण याच्यामुळे तुमचे पार्टनर कदाचित खुश होऊ शकतात बरं का। माझा अनुभव नाही आहे पण लोकांच्या अनुभवावरनं सांगतोय मी। सांगा तुम्हाला काय वाटतं, मला फोन करायचा आहे तुमच्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी कोणत्याही दोन टिप्स तुम्ही सांगायच्यात। या टिप्स आज यु नो बऱ्याच जणांना कामी पडू शकतात। मला फोन करायचा नंबर आहे माझा 9607007935 फटाफट नंबर डाल करो। तब तक सलमान खान आपके पास आ रहे हैं, उन्हीं की आवाज में गाना आपके पास, हीरो मूवी से टाइटल ट्रैक थोड़ा बहुत, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। बंदे के नाम है अभिनीत, बजाते रहो।